So we are having the pre-match press conference with the vice captain of the Indian cricket team, Mr. Ajinkya Rahane. We shall follow the same protocol. Just wave or raise your hand. Yes, sure.
Yeah, Ajinkya, have you had a look at the pitch yet, and what do you make of it?
Not yet. I generally don't see the wicket before the game. But see, I think whatever we expect, whatever we got in Wellington, we expect the same. I'm sure the India A guys played here. So the Hanuma was telling us this wicket play is much better. There's a good pace and bounce on this wicket. But we'll have to wait and see, assess the conditions very quickly the first day of the game and play accordingly.
What are you going to have to do better to be a chance of winning this test match than you did in Wellington?
Yeah, I think important is to trust ourselves, not to think too much about first test match. I think it's all about going into test match in fresh mindsets, being in the present. We all know that 60 points at the stake. So, one all. If we win this series, if we win this test match, we know that we are much ahead. So, it's all about, I think, trusting our ability and having that faith in ourselves as a team.
Ajinkya, Virat spoke about positivity. He said that only Ajinkya was showing some bit of positivity and some of the players got stuck. So, like, what was the reason for that, you think, that, like, Pujara got stuck, Hanuma also got stuck in the second innings? Like, what is the reason?
See, I think, I thought personally they bowled really well. Pujara was actually trying his bit. He was actually looking to score runs, but I don't think Bolt, Saudi, I mean all their bowlers, they gave any loose deliveries. I thought they bowled pretty well. It's all about, I think, having that intent. I'm sure Pujara was actually looking to score runs, but it happens. I mean, even all any batsman actually goes through that phase. You have to come back stronger and play accordingly. If you can actually trust your ability in the center and actually counter attack, that helps you. But I think everyone's game is completely different. I play completely differently, Virat's game, Pujara's game. So as a team, we'll have to figure it out how we actually going to play in the middle. Communication will be the key in this test match.
Ajinkya,
please look straight ahead.
Sorry.
Yeah. Bharat.
Spoke about the batting, like, you know, just about the bowling. How do you see the swingers go? I mean, it can't seem like in half of the game, but Shami and Bumrah, like, in those conditions, it's not getting a wicket.
See, I thought they bowled pretty well. Ishant obviously bowled well, but Shami and Bumrah, they've been bowling so well. It's just one game odd. I mean, didn't get any wickets. Shami and Bumrah, they both are quality bowlers. In New Zealand, we got to, as a batting unit and bowling unit, we got to adapt to the conditions here. I think pitching areas are completely different than India or any South Africa or Australia. So I'm sure they will adjust themselves as a bowlers and come out in the middle and bowl really well. But I don't think there's any doubt we have about Bumrah and Shami. They are a quality bowlers and we all are confident about them.
How can you simulate the swing in the same conditions when you're batting against those, when you're not used to them as much as, say, the Black Caps are? Is that tricky?
See, I thought they used that angle really well in Wellington. I think bowling wide of the crease, they were actually changing their angles, bowling short balls, and I think their plans were completely clear. As a batting unit and as a bowling unit, we got to, as I said, adapt to these conditions. Trust your ability will be the key, I think, as a batsman particularly, because if you think about playing particular shots, you got to back yourself and play those shots. You cannot doubt yourself as a batsman. But having said that, I think playing that first session of the first test, first day will be very crucial if you bat first here. But yeah, I mean, we got to forget what happened in Wellington and come out here and play freely.
In saying that, do you have to be more aggressive in the second test because that's your last chance to square up the series?
I'm not saying more aggressive, but I think having that intent going and clear mindset will help us really well.
Over here.
You spoke a couple of times about forgetting what happened in Wellington. Individually and as a team, how do you forget about it?
How do
you try and get that out of the system?
See, you got to think what mistakes you did and try and rectify those mistakes in nets. And I think staying in the present, that really matters as a batsman. And I'm saying forgetting just because every test match will matter a lot. Now test championship going on, so it's not all about winning the series. I think even if you win one test match here, because we're playing two test match series here, one test match, getting those 60 points, we know that we'll be far ahead. So that's why I said that forgetting that test match, but learn from that test match as a bowling unit and batting unit and move forward in this second test match will really help us. No, that's what I said. I think try and learn. I mean, what mistakes we did as a group. What can we learn? As I said, that Kiwi bowlers they use their angles really well, bowling wide of the crease, bowling from center of the crease, going round the wicket and bowling short balls. I think those angles we'll have to practice. We practice today, and one more practice session tomorrow. So I think we have to practice that, and if you practice that, you got to trust your ability in the middle.
We'll now have questions in Hindi and then in Marathi.
अनिका न्यूजीलैंड कैंप से जो बातें आ रही हैं वो कह रहे हैं कि वेलिंगटन से भी ज़्यादा मूवमेंट होगी यहाँ पर स्विंग स्विंग के लिए और उससे भी ज़्यादा और इस विकेट का हिस्ट्री भी वैसा रहा है शायद स्पिनर को भी मौका ना मिले न्यूजीलैंड के कैंप से ये भी बात आ रहा है कि नील वैगनर खेलेंगे चारों तेज गेंदबाज तो इससे कितना फ़र्क पड़ेगा ऑल और आपको लगता है कि ये ऑल सीम अटैक वाली पिच है
देखिए यहाँ पर बहुत सालों बाद हम खेल रहे हैं लेकिन अगर वो कहते हैं कि ज़्यादा सीम होगा और स्विंग होगा वो पहले दिन पता चलेगा कि कितना सीम और स्विंग होगा लेकिन उनके कहने पर जाना ज़्यादा सही नहीं है आई थिंक हमें क्या लगता है एज एन इंडिविजुअल एज ए टीम वो बहुत मैटर करता है अगर ज़्यादा स्विंग होता है वेलिंगटन में उतना ही स्विंग हो रहा था और सीम भी हो रहा था मुझे लगा कि शायद वेलिंगटन का विकेट थोड़ा सॉफ्ट था इनिशियली ड्राइव करना हल्का सा मुश्किल था बट यहाँ पर थोड़ा हार्ड विकेट होता है थोड़ा पेस अच्छा होता है तो आप शॉर्ट्स खेल सकते हैं एज अ बैट्समैन और देखिए अगर बॉल स्विंग हो सीम हो जाए आपको एज एन इंडिविजुअल आपके एबिलिटी ऊपर ट्रस्ट करना बहुत ज़रूरी होता है आप ज़्यादा सोच नहीं सकते कि कंडीशंस कैसे हैं येस एक सर्टन टाइम तक कंडीशंस मैटर करते हैं बट उसके बाद आप कैसे काउंटर करते हो उस कंडीशन को कैसे आप अडाप्ट करते हो उस कंडीशन को बहुत ज़्यादा मैटर करता है
अजय एक चीज़ पूछना था कि ये अश्विन ने तो अच्छा बॉल डाला फर्स्ट टेस्ट पे लेकिन कंसिडरिंग जडेजाज एबिलिटी एज अ बैट्समैन ऑल्सो काइंड ऑफ डेप्थ हीज बैटिंग फॉर्म और फील्डिंग भी देख के कोई एक तब्दीली लाने की चांसेस है बॉलिंग अटैक में
देखिए आई थिंक अभी तक कुछ वैसे डिसीजन नहीं हुआ है अश्विन ने बहुत अच्छी बॉलिंग करी है जैसे कंडीशंस थे वेलिंगटन में और एक क्वालिटी बॉलर है जडेजा भी एक क्वालिटी बॉलर है बाहर जब हम आते हैं तो एक मुश्किल होता है कि हम किसको खिलाए चड्डू खेलेगा या अश्विन खेलेगा वो मेरे ख्याल से एक अच्छी साइन भी है टीम के लिए कि आउटसाइड इंडिया कौन खेल सकता है क्योंकि दोनों क्वालिटी स्पिनर्स हैं बट देखना होगा कि कल विकेट कैसा होता है या कैप्टन और कोच क्या सोचते हैं टीम के बारे में कि क्या कॉम्बिनेशन से हम जाए और बट आई डोंट थिंक मतलब अभी ऐसे कोई डिसीजन नहीं हुआ कि हम किसको खिलाएंगे
फाइनल टू क्वेश्चंस राव
सीम हो तो पण बॉल जेव्हा थांबून येतो विराट म्हणाला बॉल थांबून येण्याचा जास्त चॅलेंज होता थांबून येण्याची जी ॲडजस्टमेंट असते किंवा
बॉल जेव्हा थांबून येतो तेव्हा बऱ्याच वेळा होतं की तुम्ही कमिट करता ॲज अ बॅट्समन आणि कमिट जर तुम्ही लवकर कमिट केलं चान्सेस असतं की बॉल हवेमध्ये जायचा कवर्स जेव्हा कॅचिंग पोझिशन असतं हवेमध्ये बॉल जाऊ शकतो और बॉल पाठीमागे जाऊ शकतो कारण जेव्हा तुम्ही कमिट करता तुमची बॅट पायाच्या पुढे जाते स्लो विकेटवर मला वाटतं जिथे बॉल थांबून येतो टेनिस बॉल बाउन्स असतो तिथे तुम्हाला बॉलला येऊन द्यावं लागतं जेवढं तुमचं फुटवर्क त्या विकेटवर चांगलं असेल जेवढं तुम्ही पुढे खेळायला बघाल पायाबरोबर बॅट असेल और इवन बॅक फुटवर तुम्ही बॉलला अलाव करताय येऊन द्यायला ते फार महत्त्वाचं असतं सो मला वाटतं वेलिंग्टनची विकेट थोडी एस्पेशली पहिल्या इनिंगमध्ये थोडी स्लो विकेट होती थोडं स्पंजी बाउन्स होता आणि त्या विकेटवर आय थिंक मला वाटलं की न्यूझीलंड बॉलर्सना त्यांना आयडिया आहे इकडे कशी बॉलिंग करायची कसे अँगल यूज करायचे आणि त्याच्या व्यतिरिक्त मला वाटलं त्यांनी वाऱ्याचा उपयोग फार चांगला केला वेलिंग्टनमध्ये जे ब्रीज होती त्या वाऱ्याचा उपयोग त्यांनी खूप चांगला केला अगेन्स्ट द विंड विथ द विंड कशी बॉलिंग करायची ते त्यांनी खूप चांगला केला
फायनल क्वेश्चन
क्रिकेट कित्येक वेळेला असा खेळ वाटतो की उंदीर मांजराचा खेळ आहे संशय निर्माण करण्याचा खेळ आहे तर आपण इनफ संशय पहिल्या मॅचला निर्माण नाही करू शकलो तर दुसऱ्या मॅचला तो निर्माण करण्याच्या बॅट्समन असला तर बॉलरच्या मनात आणि बॉलर असला तर ते काय करायला लागेल आपल्याला
नक्कीच ते फार महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं त्याच्याकरता तुम्हाला म्हणून मी सांगितलं की स्वतःवर विश्वास ठेवणं ॲज अ प्लेअर ॲज अ बॅट्समन ते फार महत्त्वाचं असतं भले त्या विकेटवर काही नाही होते बट एक बॉलरला दाखवायला ॲज अ बॅट्समन की नाही मी इथे काउंटर अटॅक करायला आलो आहे भले तुम्ही शॉर्ट्स नाही खेळत आहे बट मे बी स्टेप आउट होऊन थोडं वॉक डाऊन करून जर बॅट्समनला तो इंटेंट दाखवत आहे की मी इथे काहीतरी करतो सो त्याच्या डोक्यामध्ये नक्कीच एक प्रश्न निर्माण होतात की इथे मला दुसरं काहीतरी करावं लागेल सो आय थिंक अशा काही गोष्टी असतात आपण न्यूझीलंडमध्ये खेळतो और इंग्लंडमध्ये खेळतो जिथे विकेट्स कधी कधी डॅम्प असतात किंवा सी मुवमेंट खूप असते तिथे तुम्हाला क्रीज यूज करणं, क्रीजचा अँगल यूज करणं, कारण क्रिकेट हा आय थिंक मला वाटतं की अँगलचा गेम आहे. तुम्ही जेवढे चांगले अँगल यूज कराल ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर, तेवढे सक्सेसफुल तुम्ही ऑल. बट ते अँगल यूज करायला कधी कधी इन्स्टिंक्टिव्हली तुम्हाला ते डिसिजन्स घ्यावे लागतात मिडलमध्ये, जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असा आउटसाईड ऑफ आय मीन क्रीजच्या बाहेर उभं राहणं, कधी ऑफ टंपर उभं राहणं, कधी एकदम आतमध्ये उभं राहणं, की कदाचित ह्या विकेटवर कट शॉट जास्त असतील तर तुम्हाला आतमध्ये उभं राहून कट शॉट खेळावे लागतात, कधी कधी पुढे उभं राहून. सो मला वाटतं हा जो गेम आहे, मेंटल गेम आहे, ते बॉलरला आणि बॅट्समनला ते खेळावे लागतात. आणि पर्सनली मला वाटतं ॲज अ बॅट्समन ते फार महत्त्वाचं आहे की तुम्ही तो इंटेंट दाखवत आहे बॉलरला. तुम्ही फक्त एका जागी उभे राहिलं तर बॉलरलाही काही करायची गरज नाही लागत. बट नक्कीच प्रॅक्टिसमध्ये आम्ही ते करत होतो की आम्ही कसे क्रीज यूज करू शकतो, कसे अँगल्स यूज करू शकतो. बट मला वाटतं कितीही प्रॅक्टिस केली तरी तुम्ही तुम्हाला मिडलमध्ये जाऊन तुमच्या ॲबिलिटीवर विश्वास असणं आणि तिथे मॅचमध्ये करणं हे फार महत्त्वाचं आहे.
थँक्यू.